तोंडी परीक्षा प्रश्न क्रमांक 5 निवेदन 1 पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी साठणे व वाहतुकीची कोंडी होणे यामुळे वीज पुरवठा खंडित होतो. बेस्ट उपक्रमाने ग्राहकांच्या तक्रारींच्या निवारणार्थ रात्रंदिवस तसेच सुट्टीच्या दिवशी व रविवारी सुद्धा कार्यरत असणारे वितळ तार नियंत्रण कक्ष फ्यूज कंट्रोल सुरू केले आहेत. वीज ग्राहक खंडित वीज पुरवठ्याविषयी तसेच विजेच्या ठिणग्या उडणे, शॉक बसणे, आग लागणे इत्यादी तक्रारी इथे नोंदवू शकतात. निवेदन 2 बेस्ट उपक्रमातर्फे विद्युत पुरवठा घेऊ इच्छिणाऱ्या वीज ग्राहकांना त्वरित आणि विनाविलंबित वीज जोडणीसाठीच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करण्यात आला असून ही सुधारित कार्यपद्धती अधिक सुलभ करण्यात आली आहे. या कार्यपद्धतीनुसार मागणी अर्जाची नोंद केल्यापासून वीज जोडणी 6 दिवसात करण्यात येईल. निवेदन 3 अर्जदाराच्या जागेची तसेच तेथील किंवा जवळील सेवेची माहिती प्रभारी अभियंता पहिल्या पाहणीमध्ये नोंदवेल व या पाहणीत काही त्रुटी आढळल्यास त्याची माहिती अर्जदारास देईल. तसेच याची कारणे गंभीर असल्यास अर्जदाराचा अर्ज रद्द करण्यात येईल. काहीच त्रुटी न आढळल्यास प्रभारी अभियंता अर्जदाराचा सदर अर्ज मागणीपत्र पुढील 2 दिवसात कार्यवाहीसाठी पाठवेल. निवेदन 4 वीज ग्राहकांनो, वीज मापकांचा पावसाच्या पाण्यापासून बचाव करण्याकरता वीज मापक केबिन सिमेंटची बांधून घ्या. तसेच केबिन जमिनीपासून उंचावर बांधा, जेणेकरून त्यात पावसाचे पाणी गळणार किंवा शिरणार नाही. अतिवृष्टीच्या वेळी किंवा वीज मापक केबिनमध्ये पाणी गळू लागल्यास किंवा पाणी शिरले असता आपल्या घरातील विजेचे मुख्य स्विच बंद करा. त्रुटी पूर्णपणे दूर झाल्यानंतरच वीज पुरवठा सुरू करा. हे करू नका. वीज मापकांच्या केबिनमध्ये पाणी गळत असल्यास हातमोजे, रबरी बूट, लाकडी अथवा इन्सुलेटेड प्लॅटफॉर्मचा वापर केल्याशिवाय संच मांडणी स्पर्श करू नका.